नमस्कार, मी कौस्तुभ पटाईत. ऐकूया काही ठळक घडामोडी. आंतरराष्ट्रीय सागरी किनारा स्वच्छता दिन मोहीम आणि स्वच्छता ही सेवा अभियानानिमित्त केंद्रीय पर्यावरण वन आणि हवामान बदल मंत्री भूपेंद्र यादव आज जुहू चौपाटी समुद्र किनारा स्वच्छता मोहिमेत सहभागी झाले. यावेळी राज्यपाल सी पी राधाकृष्णन, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपस्थित होते. अजित पवार यांच्या पक्षाला घड्याळाच्या ऐवजी नवीन चिन्ह द्यावं अशी मागणी शरद पवार यांनी सर्वोच्च न्यायालयात केली आहे. घड्याळ हे मूळ राष्ट्रवादी काँग्रेसचं पक्षचिन्ह आहे, पण आता पक्ष कोणाचा हा मुद्दा न्यायालयात प्रलंबित आहे. त्यावेळी आम्हाला तुतारी हे नवीन चिन्ह दिलं, त्याचप्रमाणे अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसलाही नवीन चिन्ह द्यावं अशी मागणी या याचिकेत केल्याचं खासदार सुप्रिया सुळे यांनी सांगितलं. वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी विधानसभेच्या 11 जागांवर उमेदवार जाहीर केले आहेत. यामध्ये प्रामुख्यानं नागपूर दक्षिण पश्चिम, छत्रपती संभाजीनगर पूर्व, नांदेड दक्षिण, रावेर, सिंदखेड राजा, खानापूर आदी जागांचा समावेश आहे. मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या 5 दिवसांपासून सुरू असलेल्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी आज बीड जिल्हा बंदची हाक देण्यात आली आहे. जिल्ह्यात जमावबंदीचे आदेश लागू करण्यात आले असून 5 पेक्षा अधिक व्यक्तींना एका ठिकाणी थांबता येणार नाही. आम आदमी पार्टीच्या नेत्या आतिशी यांनी दिल्लीच्या नव्या मुख्यमंत्री म्हणून आज शपथ घेतली. त्यांच्यासोबत 5 मंत्र्यांनीही शपथ घेतली. हवाई दलाचे प्रमुख म्हणून एअर मार्शल अमरप्रीत सिंग यांची नियुक्ती झाली आहे. सिंग हे सध्या हवाई दलाचे उपप्रमुख म्हणून कार्यरत आहेत. येत्या 30 तारखेला सिंग हे विद्यमान एअर चीफ मार्शल विवेक चौधरी यांच्याकडून हवाई दल प्रमुख म्हणून पदभार स्वीकारतील. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. नमस्कार.